तर तयार करून नाही वापरत ना?
नाही
इंटरेस्टिंग टीचिंग एड्स टी एल एम केलं की कुणी एखाद्या शिक्षकाने वेगळं वाटलं मला
काय फक्त व्हिडिओ दाखवणं आणि लॅपटॉप वापर करणं एवढं इंटरेस्ट आहे ना.
तुम्ही तुम्हाला फीडबॅक विचारला का कधी भरून घेतला का फॉर्म असा की शिक्षकाचं आवडतं का नाही?
हा म्हणजे परळीकर मॅडम एक वेळेस घेतला होता वर्षाच्या शेवटी माझा विषय तुम्ही मला जे काय वाटलं ते प्रमाणितपणे
मॅडमला ते परत देताना कुठला विद्यार्थी एवढा तरी हिंमत करू शकत नाही पर्सनली. हा मग त्याच्यामुळे तर मी दिलाच नव्हता
आणि ते पण असं लिकर टाइप मध्ये पाहिजे एक्सेलेंट.
हां हां परळीकर मॅडम मी तसं घेत आपलं चौंडेकर मॅडम तसं घेतो.
तुमचं हँडरायटिंग पण दिसत नाही त्याच्यात.
चौंडेकर मॅडम चौंडेकर मॅडम मी तसं घेतलं होतं
म्हणजे ओळखा
आणि तुम्हाला सोपं बी जातं ती व्यक्त करायला.
हां
तसे स्केल दिलं मग
चौंडेकर मॅडम मी तसं घेतलं होतं आणि इकडं लिखित प्रतिक्रिया
हे सगळ्या तुमच्या डिस्ट्रिक्ट मधल्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजला किती नंबर द्या
तिथले प्राचार्य त्यांच्या मुलाच्या तोंडून ऐकतात सतीश सातव सरांचं पण खूप गुड वर्क आहे आणि प्रॅक्टिकल वरती पण जास्त भर दिला जातो तिकडे सगळ्या गोष्टी.
तिथे किती स्ट्रेंथ आहे बीएडची? ते पण ग्रँटेड आहे का देवगिरी?
देवगिरी ग्रँटेड
बीएड
ग्रँटेड असेल होती
ग्रँटेड असेल कारण एम एस पी मंडळ जुनं आहे.
तुम्ही याला 2 नंबर देणार त्याला 1 नंबर देणार?
नाही पण मी ह्याला 1 त्याला 2 देईल.
फर्स्ट ओके तुमचे जे इन्स्टिट्यूट हेड आहे तुमच्या वर्गात येतात का कधी? प्राचार्य किती?
प्राचार्य त्या आल्या त्या ह्याच्यासाठी आपल्या मधल्या एक्झाम होत्या टी ए टीच्या त्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस घेतले होते आम्ही पेपरच्या अनुषंगाने.
शिकवतात?
हां मराठी विषय शिकवला मराठीचे काय शिकवलं खूप छान शिकवलं.
आणि म्हणजे कार्यक्रम असताना त्या अध्यक्ष असतातच?
हो
हां ओकेजनली देखाम प्रोग्राम सेकंड ओके. तुम्हाला मॉर्निंग असेंब्ली असते ना प्रार्थना वगैरे सगळे शिक्षक असतात का त्याला?
मॉर्निंग असेंब्लीला सगळे जर असतात हो
रेग्युलर नसतात रेग्युलर ऍबसेंट
बदलून बदलून
बदलून बदलून एखादा शिक्षक आपण ऍबसेंट.
तुम्हाला एनरिचमेंट ऍक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या करायला मिळतात तिथे पर्सनॅलिटी तुम्ही नाही का म्हणले वक्तृत्व स्पर्धा वगैरे
सर कार्यक्रम असेल का तर सूत्रसंचालन करणे एखादा मनोगत व्यक्त करणे
एवढंच
एवढं
नॉट सो मच यू आर नॉट हॅपी विथ दॅट
नाहीच कारण की म्हणजे त्या गोष्टीला एखादा प्रोग्राम घ्यायचं म्हणजे सर त्याचे कार्यक्रम पत्रिका वगैरे आदल्या दिवसापासून बनवणे आपण
सर योगाचे सेमिनार झाले
योगाचे सेमिनार वगैरे झाले
इट इज नॉट सिन्सिअरली बरोबर अजून नॉट सॅटिस्फॅक्टरी बरोबर.
मला तिच्या अशी स्पर्धा व्हायला पाहिजे क्रीडा स्पर्धा व्हायला पाहिजे क्रीडा परत
वी आर मिसिंग मिली तर बरोबर कल्चरल प्रोग्राम्स बरोबर का
नाही? हां सांस्कृतिक कार्यक्रम तर नाहीच घेतला गेल्या वर्षी आमचा स्नेहसंमेलन असतो
कल्चरल प्रोग्राम परत काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे का
पर्सनॅलिटी
डेव्हलपमेंट आम्हाला
अजून काय स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज अजून काय काय मिस करता तुम्ही टूर ना ट्रिप?
हा टूर नाही टूर झाली होती सर
सेकंड इयरच्या मुलांना झाली होती सर आम्ही फर्स्ट होतो तेव्हा सेकंड इयरच्या मुलांना
एवढं मिस करतात
टूर झाली होती सर, पण टूर पण म्हणजे
कंपल्शन
होती,
ज्यांना यायचं त्यांनी येऊ शकतो.
ओके, एनरिचमेंट ऍक्टिव्हिटीज कोणत्या होतात, काय काय होत, काही होत नाही ना,
गेस्ट लेक्चर वगैरे घेतला ना.
ओके,
गेस्ट लेक्चर घेतले जातात, पण ते
प्रोग्राम तुमच्याकडे गेस्ट लेक्चरला तुम्ही अजून पुढच्या वर्षी आहेत ना?
पुढच्या वर्षी नाही, आम्ही सेकंड इयरला.
आता किती किती मे पर्यंत आहेत का तुम्ही?
मे हो, लास्ट लास्ट वीक
पण नाही, पण सर
मार्च एप्रिल,
मार्च एप्रिल पर्यंत.
हा, येईन मी एखाद्या वेळेस, सांगा तुमच्या कोणत्या
चोंडेकर
मॅडम एखाद्या वेळेस. देर आर सम गेस्ट लेक्चर्स, कारण मी ना बामूमध्ये येत असतो बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी,
सर मी तिथेच असतो,
तिथे असेल. मी आता ते जे तुम्हाला बोलवायला असते का, ते मी माझं व्याख्यान ऐकलेलं आहे.
इंग्लिश
सर, मी जेंडर अँड एज्युकेशन वरती तिथं सलग 2 दिवस 1.5 तासाचे व्याख्यान दिले. त्यांनी नंतर परत मला बोलवलं होतं, पण माझं
कोणत्या डिपार्टमेंट,
विमेन स्टडीज, त्याचं एक टॉपिक आहे जेंडर अँड एज्युकेशन. तो मला ते बोलवत होते निर्मला जाधव तिथे, भवरे सर आहेत ना, ललित, हे सगळे मित्र आहेत माझे, दीपक कासाळे, सगळे कार्यकर्ते तिथे, परत मस्के, प्रबुद्ध मस्के, सोनाली मस्के, हे सगळे सगळे त्यांच्या बरोबर
माझ्या विद्यापीठातच एम एस सी
झाली. त्यांना त्यांना सांगा मी की मी आलो होतो.
नक्की नक्की,
मी त्यांना मेसेज केला होता की मी आलेलो आहे.
ते विद्यापीठात सध्या प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामध्ये इलेक्शन्स वगैरे लागले.
हां,
प्रत्येकाला डिपार्टमेंटल जे वर्क होते त्यांना मेन बिल्डिंगची कामं दिलेली आहेत सध्या.
हां हां, तुमच्याकडे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी नाही होत ना? एक्स्ट्रा करिक्युलर कल्चरल ऍक्टिव्हिटीज,
कल्चरल ऍक्टिव्हिटीजमध्ये नाहीच, म्हणजे जे डान्स प्रोग्राम, नाटक बिटक
तसं नाही. वेळेस फक्त सावित्री जयंती त्यानिमित्त एक नाटक छोटं बसून घेतो आमच्याकडे, ते पण आम्हीच बसलो.
एक्स्ट्रा करिक्युलर काही होतं?
काही नाही.
मीन्स व्हॉट अबाउट
एक्स्ट्रा करिक्युलर? म्हणजे हेच ना मग
स्पर्धा, सर आपण लहान
एक्झिबिशन आयोजित करणे
घेतलं
वगैरे कशा झाल्या आमच्या, म्हणजे खूप नॉर्मल एकदम
साध्या. औपचारिक
आपण ग्राउंडातला साधा, कोण कोण भाग घेणार आहे, इकडे या, नावलिया, तसेच पेट.
आर टी बद्दल 2009 बद्दल तुमचं काय ज्ञान आहे ते सांग. व्हॉट डू यू नो अबाउट व्हॉट इज आर टी 2009? बालकाचा सक्तीचा शिक्षण हक्क कायदा, त्याच्याबद्दल काय काय मानता येईल तुम्हाला सांगता येईल?
कलम चौ
कलम नका सांग, व्हॉट इज दॅट
ऑल्सो,
व्हॉट डू यू नो अबाउट दॅट, हॅव यू बीन अवेअर ऑफ दॅट बाय युअर टीचर्स? तुम्हाला त्याची जाणीव करून दिलेली आहे का तुमच्या शिक्षकांनी?
सिलेबसला पण तो होता आम्हाला आता बंद झाले बहुतेक ते.
यू शुड बी ऑल्सो व्हेरी क्रिटिकल अबाउट दॅट वेदर इट इज युजफुल ऑर नॉट, ऑर इन व्हॉट सर्कमस्टान्सेस इट इज युजफुल, सो फॉर हुम इट मस्ट बी देअर इन द डोमेन.
आमच्या बुजुर्ग शाळेवर जे मुलं आहेत का, तर ते 8वीपर्यंत जे मुलं आहेत का, त्यांना काही येत
नाही, पास करणं म्हणजे हा येत नाही. आणि मुख्यतः म्हणजे ॲज अ टीचर, ॲज अ बिईंग टीचर, आम्ही जर समजा इथे शिकत असू तर ह्या ज्या मुख्य थिंग्स आहेत, म्हणजे ज्या गोष्टीबद्दल थोड्याफार प्रमाणात माहीत असतं आणि ज्या माहिती हवं असणं गरजेचं आहे, त्यासाठी स्पेशल गेस्ट लेक्चर किंवा एक सप्ताहच आयोजित करायला पाहिजे. आणि तेवढा वेळ असतो पुरेसा, मग तेवढा वेळ पुरेसा असतो, मग कॉलेजचा
इन्फ्रास्ट्रक्चर, नो डिटेन्शन पॉलिसी असायला पाहिजे ना 8वीपर्यंत,
नसायला पाहिजे सर, कारण
नापास करायला पाहिजे,
करायलाच पाहिजे सर. का माहिती आहे का, आज 8वी-9वीच्या मुलांना साधे सिम्पल मल्टिप्लिकेशन येत नाही.
हो सर, इंग्लिश शब्द रीड मी एक दिवशी रीड शब्द
विद्यार्थ्यांचा दोष शिक्षकांचा, त्याच्यात नापास कोण होते? शिक्षक विद्यार्थी
शिक्षकच नापास
शिक्षकच होते.
म्हणून पॉलिसी तोट्याची काही इम्प्लिमेंट करणारे योग्य नाही.
इम्प्लिमेंटेशन शिकव
पॉलिसी वाईट आहे का हे मला सांगा.
पॉलिसी
कारण की काही जे ग्रुप्स आहेत ट्रायबल दलित बॅकवर्ड सोशली बिलो पॉवर्टी लेवल
फॉर दॅट इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट
पॉवर्ट हु आर नॉट हॅव्हिंग एनी स्पेस टू लिव्ह अँड अटेंड द स्कूल रेग्युलरली
त्यांच्यासाठी
इन्सेंटिव्ह नो कल्चरल कॅपिटल रिगार्डिंग स्कूल सो दोज विल बी व्हेरी early in the life they will be thrown out of the school system if no detention will not be carried up to the eighth.
Okay. It's very important
so
for
at the very early stage before getting the chance to show their own potential or capability or before getting enrolled into the domain or becoming a part of that culture of school they will be thrown up by the system and once you will be thrown up your whole potential gets frozen like a seed that has the capacity to flourish and to become a tree but if it is not having the patience to get into the tree like environment like water like oxygen like sunlight everything if it is not available carbon dioxide everything
photosynthesis
so if it is not getting so what is the
what plant will become destroyed if one thing will be can
the seed is not responsible for that
just can you took my thing
but that is why I would not make you to think in favor of no detention policy but I would suggest you should be very critical you just
this policy is very important for that people
yes
they can't get inside of the school
and see that see you sometime before you were saying that still we don't know about TISS so that is also the circumstantial problem
yes sir.
If you would know about TISS before 5 years or if some of you a member from your family or in your community would have gone to TISS yes. And if you would know about them then you would
we just know about that. The TISS but we
tell us secondly
ha khup चांगलं चाललंय 60वा प्रश्न आहे आमच्या नो डिटेन्शन पॉलिसी बद्दल चर्चा चालली की आपल्याला कळायला पण वेळ लागतो कधी कधी या मॅडम मी तुम्हाला फोन करेन
7 तारखेला
आणि जर तोपर्यंत मॅडम लिहून ठेवलं तर मग मला स्कॅन करून ईमेल करा माझी यायची आणि मी मॅडमची मग मुंबईतच अशी बरोबर भेट घेईन आणि मी यांना सांगितलं एकदा येईल मी असं
गेस्ट लेक्चर
ठेवा मी काही माझे फोटो दाखवीन लंडनचे अमेरिकेतले आणि माझे मी फोटोज पण दाखवीन तुम्हाला युनिव्हर्सिटी शिक्षण वगैरे या ना मॅडम तुम्ही ट्रिप आयोजित करा तुमची फॅकल्टीची विद्यार्थी आमच्याकडे 3-star गेस्ट हाऊस आहे 1800 रुपये रोज मध्ये एकाचे 2 जण बसतात इट इज व्हेरी चीपर कम्पेअर टू मुंबई
सर आम्ही तशी आमची
आणि आम्ही सगळे डिपार्टमेंट दाखवू तुम्हाला आमची एक चालू होते डिपार्टमेंटचे हेडला
सेकंड इयर
नाही
फर्स्ट इयर मला काय होतं ब्रॉड स्कोप तुम्ही आहे ना मॅडम फर्स्ट इयरलाच अरेंज करायचं कारण तर मुलाचा व्ह्यू एकदा ब्रॉड झाला ना ते अभ्यासाची प्रेरणा तिथूनच चालू होती मग त्यांना कोणी हकावं लागत नाही आणि ती आतलं त्यांचं जे स्पिरिट असते त्यांना पुढे कॅरी होत तुमच्या
याच्यात एक प्रश्न आहे ना की तुम्ही कुठल्या संस्थेला विजिट केली का वगैरे तर असं तुमच्या संस्थेला विजिट केली तरी पण आमची होऊ शकते हो त्यामध्ये जाऊ शकता
हो हो
तिथून माहिती लिहून आणायची त्याचा आवड तयार
करायचा तुम्हाला फंड असतो ना असं काही तर असतो
एकही पैशाचा फंड नाही कॉन्फरन्सला
नगरचे जे पासचे सर म्हणले की आमचा फंड पडलेला आहे आणि आम्हाला ते वापरायचं
कॉन्फरन्सला एकही नाही मिळाला आता पण
अरे
तुम्ही आत्ता आम्हाला त्याच्या मागचं कारण सांगितलं म्हणजे हे नोंदणी कशा उपयोगाचं आहे त्याच्यानंतर आम्हाला त्याचा फायदा काय नाही त्यापर्यंत तोपर्यंत आम्हाला माहितच नव्हतं नोंदणी
शिकवताना ऍज अ टीचर म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्याकडे पाहिल्याच्यानंतर वाटायचं उगच पास केलं
हा असं वाटायचं.
मेरिट आहे ना हे सोशलाइज्ड असतं सामाजिकृत असतं ते समाजाने ठरवलेलं असतं कोण मेरिटचा हे कोण ठरवतं तो कुठून आला हे नाही ठरवी तो कुठं आहे याच्यावरून ठरतं. पण तुम्ही जर खूप लांबून आलेलं असाल हां आणि मी खूप जवळून आलेलो असतो तर दोघांच्या यशामध्ये फरक आहे की नाही
असेल ना.
मी मुंबईहून आलो आणि तुम्ही होस्टेलहून आला दोघंही एकाच जागेवर किंवा तुम्ही माझ्या पुढे असाल पण मी आलो आहे कुठून म्हणजे माझी बिगिनिंग कोणत्या कॉन्टेक्स्टमधून आहे माझी आई बाप अडणे असतील किंवा मला आर्थिकदृष्ट्या उघडल्याच्यातून आलं बरोबर आपली सिस्टम काय म्हणून असते कोण किती पुढे आहे म्हणजे कोण कुठून आला येणे समजलं. आणि मग काय होतं असे मुलं जे आहेत ना जे तग धरून उभं राहायचं जे वा असतं ना त्याच्या आतच निघून जात म्हणजे त्यांना ते जेव्हा बाहेर पडतात ना तेव्हा ते अशी धारणा घेऊन बाहेर पडतात की मी स्मार्ट आहे मला मीच गाढ मीच निर्बुद्ध कारण त्या व्यवस्थेने त्यांना आजमावण्याची संधीच दिलेली नाही. खर तर कोणी पण हुशार होऊ शकतो प्रत्येकामध्ये तेवढी कॅपॅसिटी असते त्याला इन्क्युबेशन मिळालं ना प्रत्येक अंड्यात पिल्लू असतो बरोबर
आहे
मग ते काय होतं ते जे बाहेर पडलेले लोक आहेत ना ते असं सोशलाइज होऊन बाहेर पडतात की ते जगाला सांगतात की आम्हाला जर तुम्ही हे पाहिलं ना सायरट पिक्चर तो पाहिला त्याच्यात त्याचा तो बाप काय म्हणतो आमच्यावानी झगनक मारू काहीतरी सांगितली नोकरी द्या म्हणजे तो जो बाहेर पडतो ना तो ही धारणा घेऊन पडतो की आम्हीच झक मारली पण तो असे नाही म्हणत की हे सिस्टमने आम्हाला नाही स्वीकारलं हे सिस्टम आमच्यासाठी काय नव्हतं अनुकूल नव्हती सिस्टमला ब्लेम नाही करत स्वतःला ब्लेम करतो. खरं तर बऱ्याच अंशी सिस्टम जबाबदार असतो बऱ्याच अंशी शिक्षक जबाबदार असतो अभ्यासक्रम जबाबदार असतो शाळेतलं उच्च भू सदर सदाशिव पेटी मराठी बोलणारं आणि एकदम मुर्जवा असं जे नाही का ब्राह्मणी वातावरण हे पण जबाबदार असतं. मला नाही आवडत ब्राह्मणी वातावरणात बसायला मला कळून जा वाटतं कारण माझी भाषा माझे लोक माझे माव तिथं अपमानित केले जातात बरोबर तिथं मी का बरं की आमची आई जिथं मॉडेल असती तिथं तुमची आई जी काळी आहे जी मेल्या मुद्द्यातून मोडक काढून म्हटली ती तुम्हाला दुय्यमच वाटणार ना सेकंडरीच वाटणार ना. वातावरण काय करतं मॉडेल रोल मॉडेल कोण आहे ब्राह्मणी प्रमाण भाषा रोल मॉडेल कोण आहे श्यामची आई रोल मॉडेल उच्चभ्रू संस्कृती रोल मॉडेल शहरी संस्कृती रोल मॉडेल शर्टीत केलेला बाप रोल मॉडेल सहावारीतली किंवा सलवारमधली आई मग तुमची नऊवारीतली पायजमेतला बाप तुम्हाला लाज वाटणार तुम्ही त्याच्यापासून त्या वातावरणापासून तुम्ही स्वतःला स्ट्रेंज समजणार म्हणजे बाहेरचं समजणार स्ट्रेंजर
स्ट्रेंजर
म्हणून सगळी परिस्थिती माणसाला घडवते समष्टी समष्टीवाद माहिती ना तुम्हाला कोलर किंवा तुमची परिस्थिती तुम्हाला घडवत असते स्वप्न पण तीच देते परिस्थिती बरोबर. मी परदेशात गेलो अमेरिकेत गेलो त्यावेळी मला अमेरिकेत मुलं पी एच डीला आलेले पाहायला भेटले पण त्यावेळी माझं वय होतं 36 वर्ष बरोबर मग त्यांना ते कधीतरी विजन मिळालं ना. आता तुम्ही पी एच डी पास झाला तुम्हाला तेच खूप मोठं वाटतं कारण की तुम्हाला तेवढंच ड्रीम दिलेलं आहे व्यवस्थित लिमिटेड आहे ना तुमचा स्कोप. पण काही जण तुमच्या वयाचे काय 15 वर्ष काही जण अमेरिकेत मुलं जातात स्कॉलरशिपवर शिकतात त्यातली त्यावरच्या वरच्या त्यांची कॉम्पिटिशन असते म्हणजे जेवढं तुमचं जग दिसतं ना तेवढंच परमोच्च असतं
आपल्यासाठी
म्हणून परिस्थिती तुम्हाला स्वप्न देते रोल मॉडेल देते आणि तशी तुम्ही बनता, बरोबर का? समजलं? मला हे नाही म्हणायचं की तू जिद करतो ते कमी आहे किंवा जास्त, पण ते तुमचं तुमचं जग असतं. जिथं तुम्ही स्वतःचं यश मोजता, पॅरामीटर्स लावता. ओके, तर मला एक सांगा, नो डिटेन्शन पॉलिसीबद्दल तुमचं काय मत आहे आता?
ते असायला पाहिजे, शिक्षकांनी त्यांचं कर्तव्य, त्यांचे कर्तृत्व म्हणजे प्रामाणिकपणे त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे शिक्षकांनी. जर शिक्षक पासच करायचे म्हणून
कोणाच्या हातात आहे? कधी का बोर्डाची परीक्षा असते का? ते पास बी करू शकतो. टीचर शुड एव्हिडेंटली वर्क. अजून
सर्व समावेशक वृत्तीने सर्व घटकातल्या विद्यार्थ्यांना समावून घेण्याची वृत्ती ठेवली पाहिजे.
ओके, अजून नंतर मला एक सांगा, कन्स्ट्रक्टिव्हिझम बद्दल सांगा काय. व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्हिझम?
आम्हाला म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम फक्त मला वाटतं प्रायमरी लेवल पर्यंत
सांगा ना, जेवढं माहित तेवढं सांग.
मुलांना पुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांच्या म्हणजे प्रॅक्टिकली त्यांना हातात असं खेळणी देऊन किंवा अशा पद्धतीनं त्यांच्याकडून ज्ञान हे करून घेणे,
काय
ज्ञानाची रचना करून घेणे म्हणू शकतो आपण असं. त्यांना कळलं पाहिजे, त्यांच्या अनुभवातून कळलं पाहिजे, शिकले पाहिजे.
स्टुडंट शुड कन्स्ट्रक्ट नॉलेज. अजून प्रॅक्टिकल नॉलेज
आणि शिक्षकांना त्याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे सर, कारण प्राथमिक स्तरावर ते आणखी कुठेही केलं जात नाही. जरी आपण
आता टीचर ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये देतात ते, पण बीएड मध्येच त्याचा अभाव वाटते मला, कारण डायटवाल्यांनी घेतलंय मनावरती.
हो हो,
त्याला वेटेज जास्त असायला पाहिजे ना.
हो सर.
ओके, एनसीएफ 2005 बद्दल तुम्हाला काय माहिती
आहे?
नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क
मनमोहन सिंग आणि ते प्रेझेंट करते अध्यक्ष पण
सॅम्पल.
तिच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? राष्ट्राचा शैक्षणिक आराखडा 2005 मध्ये तयार
केला.
ब्लूप्रिंट आहे, ब्लूप्रिंट राष्ट्राच्या शिक्षणाची.
सायन्स अँड टेक्नॉलॉजीला जास्त
बर ICT एम्फसाइज्ड. हा, पुढे काय?
परत विद्यार्थ्यांना कृतिशीलतेवरती जास्त भर दिला पाहिजे, ज्यानुसार त्यांचं त्या अनुषंगाने पोर्शन तयार केलं पाहिजे.
फेसिस ऑन ICT आणि कृतिशील म्हणजे काय? ॲक्शन क्रिएटिव्हिटी का
इनोव्हेशन,
इम्प्रिस्टिक लर्निंग.
इम्प्रिस्टिक
लर्निंग अनुभवजन्य ज्ञान. अजून
विद्यार्थ्यांना कृतिशील म्हणजे विद्यार्थ्यांना चिरकाल स्मरणात राहील किंवा जास्त काळ लक्षात राहील अशा गोष्टीचा वापर करून त्यांचं हे करावं.
अजून काय
अध्यापनाच्या आराखड्यात?
म्हणजे कृषी विषयी सांगितलं बहुतेक, म्हणजे ॲग्रिकल्चरल असं हे.
आणि मुख्यतः मुलींनी शाळेचा प्रभाव देण्यासाठी मुलींसाठी वेगवेगळ्या योजना देखील आहेत.
अजून काय म्हणायचं? NCERT 2009 माहिती आहे का तुम्हाला? नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन, ही तयार झालेली 2009 मध्ये. नाही माहिती एस सी आर टी काय माहिती का तुम्हाला? तशी एस सी आर टी स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था. त्याच्याबद्दल माहिती काही नाही.
ते काय बाकीच्या शैक्षणिक संस्थांना छोट्या छोट्या पुरवतात वगैरे,
ट्रेनिंग वगैरे देतात, सपोर्ट्स बरोबर टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे की नाही. ओके, आता शेवटचा प्रश्न बरं का, दोन तुमच्या ह्याच्यात गव्हर्नमेंट स्कीम्स कोणत्या चालू आहेत शाळेत?
या आमच्यासाठी,
हां
आमच्यासाठी
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप चालू आहे ना, GOI
स्कॉलरशिप्स.
अजून सावित्रीबाई फुले नायका मुलींसाठी?
सावित्रीबाई फुले नाही
नाही ना. अजून काही आहे काय? राजीव गांधी योजना
RGNF वगैरे पण नाही.
नाही तर म्हटलं का नाही. बरं, बाहेरचे एन जी ओज येतात का तुमच्याकडं काही? झाडाचे वृक्षारोपणाचे काही सरकारी स्कीम आहेत का तुमच्या इथे? काही चालू नाही
चालू आहेत. त्याला काय, माझा एक मित्र करतो जॉब म्हणजे एन जी ओमध्ये प्रायव्हेट.
आपल्या शाळेत एन जी ओज कोणते येतात इथं व्हिजिट करायला येतात का?
कधीच माहिती नाही.
नाही ना. इंटरनेट तुम्हाला बाहेर कसं मिळतं? वायफाय नाही मिळतं आउट ऑफ स्कूल?
नाही वायफाय चालूच नाही आमचं
कुठंच नाही. इथं आहे लायब्ररी चालू
आहे पण ते तुम्हाला वापरण्यासाठी खुलीच आहे, मेनली वापरण्यासाठी.
ते मागाशीचे पोरं म्हणले सगळीकडे वायफाय म्हणले.
वायफाय नाही आमच्या हॉस्टेलला बसवलं आहे वायफाय, अजूनपर्यंत त्याचा पासवर्ड आला नाही. 3 महिने उलटून गेले, आत्ताच बसवलं आहे. अशा
लायब्ररीत आहे म्हणले ते?
लायब्ररीत आहे पण 2G स्पीडमध्ये, आणि ते त्यांच्यासाठी वापरण्यात ब्रॉडबँड त्याचं.
आणि स्कूल आउट ऑफ स्कूल नाही ना?
नाही.
तुम्ही कसं मिळवता? तुमचं स्वतःचं डेटा पॅक वापरतात? स्वतःचं
डेटा पॅक वापरतो.
जिओचे कार्ड आहे सध्याला, तो पण चालते.
आणि तो वायफाय यूज करण्यासाठी आम्ही आहोत उत्सुक, पण त्यांनी हे केलं पाहिजे. ते वायफाय बसवले पण त्याचा अजून पासवर्ड नाही, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. मस्तच लावून ॲडव्हर्टाईजमेंट होते तुझी गोष्ट.
चालेल, थँक्यू.
ओके,
थँक्यू सो मच. थँक्यू. बरं वाटलं, चांगलं वाटलं.
हॅलो.